आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचं एलपीजी वाहक जहाज ग्रीन सानवी होर्मुझ समुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेने रवाना। बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर। आणि नांदेड इथं 2 गटात झालेल्या हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ग्रीन सानवी 44,000 टन एलपीजी घेऊन होर्मुझ समुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना झालं आहे। इराणनं होर्मुझच्या समुद्रधुनीवर अनेक निर्बंध लादले असले तरी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे। युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिन्याभरात होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणारं हे 7वं भारतीय जहाज आहे। समुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेल्या 17 भारतीय जहाजांपैकी ग्रीन आशा आणि जगविक्रम ही 2 जहाजं देखील एलपीजीनं भरलेली आहेत। या जहाजांना समुद्रधुनी पार करण्याची लवकरच परवानगी मिळेल आणि एलपीजीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळेल असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा सुखद आणि सुरक्षित अनुभव देणं याला रेल्वे विभागाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते। प्रवाशांच्या गरजांनुसार सोयी सुविधांचा विस्तार आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या बैठकीत चर्चा करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे होऊ घातलेली बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। आगामी पोटनिवडणुकीत बारामती मतदारसंघात रिक्त झालेल्या जागेवरून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत। सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं।
मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत।
माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघातून पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या बिनविरोध निवडून आल्या होत्या याची आठवणही यावेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली। येत्या 23 एप्रिलला ही निवडणूक होणार आहे। NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महाराष्ट्रातल्या वाढवण बंदरापासून राष्ट्रीय महामार्ग 48 वर तवा या गावापर्यंत 4 पदरी द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठीचं कंत्राट मंजुरी पत्र जारी केलं आहे। या कामासाठी 2,360 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग आणि NH 48 यांना जोडणारा हा द्रुतगती महामार्ग वाढवण बंदराचा अंतर्गत भागाशी संपर्क वाढवेल। नांदेड जिल्ह्यातल्या लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक नरेंद्र गायकवाड यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला। त्यानंतर गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे। ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी एका बेवारशी टेम्पोमधून 6,60,000 रुपये किमतीचा बंदी घातलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत। मीरा भाईंदर वसई आणि विरार पोलिसांच्या पथकाला नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला हा टेम्पो आढळला अशी माहिती पोलिसांनी आज दिली। टेम्पोच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या। यात 4 पैकी भाजपचे 2 सभापती झाले। निवडीसाठी सभागृहात जाण्यापूर्वी मोबाईल बाहेर ठेवायला सांगितल्यानं काळ्या फिती बांधून आलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी पोलिसांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करून सभात्याग केला। सभागृहात विरोधी राष्ट्रवादी आणि सेनेचे सदस्य नसल्यानं या निवडी बिनविरोध झाल्या। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर वृत्त संपादक तथा वार्ताहर मराठी वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार तसंच वार्ताहर इंग्रजी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तिन्ही पदांसाठीची पात्रता, प्रवेश शुल्क तसंच निवड प्रक्रियेसंबंधीचा तपशील न्यूज ऑन ए आय आर या संकेतस्थळावर newsonair.gov.in/vacancies या पानावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश शुल्काचा धनादेश आणि ओळख छायाचित्रासह प्रारूपानुसार पूर्ण भरलेला अर्ज उपसंचालक वृत्त, प्रादेशिक वृत्त विभाग, पहिला मजला, आकाशवाणी मुंबई, प्रसारण भवन, बॅगवे रिक्लेमेशन, मुंबई 400020 या पत्त्यावर तसंच एअर न्यूज पॅनल 2022@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावा. अर्ज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या आत पोहोचेल या बेतानं पाठवावा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथं कार विहिरीत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एका खासगी शिकवणी वर्गाचं स्नेहसंमेलन आटोपून हे सर्वजण निघालेले असताना मंगल कार्यालयाजवळच्या शेतातल्या विहिरीत त्यांची कार कोसळली. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसंच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे तसंच जिल्हा प्रशासनाला दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेली आहे की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं प्रकारे ऑडिट करून तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत.
नांदेड इथं आज पहाटे 2 गटात झालेल्या हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. नांदेडमधल्या 2 गुन्हेगारी टोळ्यांमध्ये काही कारणानं वाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जंबिया आणि तीक्ष्ण हत्यारांनी वार केले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना दुसऱ्या टोळीनं हल्ला करून त्याची हत्या केल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होत आहेत. पहिला सामना 3:30 वाजता दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यात होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू असून यामुळे शेती पिकाचं तसंच घराचंही मोठं नुकसान झालं आहे. बीड तालुक्यातल्या ताडसोन्ना, वलीपूर, घाटजवळा, जवळा तांडा इथं काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 833 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे. अमरावती जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. याचा फटका गहू, मका, संत्रा पिकाला बसला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथं भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यापूर्वी त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथं भेट देऊन प्राध्यापकांशी चर्चा केली तसंच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचं एलपीजी वाहक जहाज ग्रीन सानवी होर्मुझ समुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेने रवाना. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर. आणि नांदेड इथं 2 गटात झालेल्या हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.